नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 128वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाईट तसंच न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन संघ लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी आज पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 329 स्नातकांना त्यांनी पदवी प्रदान केली. केंद्र सरकारच्या 4 नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता तयार करतील असं सावंत म्हणाले. भारतीय कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल. या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याची याचिका मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं फेटाळली आहे. आपल्याला फरारी आर्थिक अपराधी घोषित करण्याची कार्यवाही रद्द करावी अशी मागणी चोक्सी यानं या याचिकेद्वारे केली होती. भारताचा हॉकी संघ सुलतान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इपोह इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर 14-3 अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगने 4 गोल केले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.